रेड एफएम कहता है, घर से बजाते रहो।
एमएच 935 में घर से लाइव, जैसे रेड एफएम कहता है घर से बजाते रहो। जी हाँ, बात हमारी चल रही है आणि भरपूर ठिकाणी मी असं वाचलंय सुद्धा की जे काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत किंवा क्लिनिक्स आहेत ते जर का बंद राहिले तर त्यांच्यावरती कारवाई होणार आहे। याचबद्दल काय तिशा अनिशा ऐकूयात ना डॉक्टर सरांकडनं।
त्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदयाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत, डिझास्टर ऍक्ट मध्ये कुणालाही कुठल्याही ओपीडी बंद ठेवता येणार नाही। राऊंड द क्लॉक आमची गव्हर्नमेंट हॉस्पिटल तर आमची चालूच आहेत, पण सगळीकडे प्रायव्हेट हॉस्पिटल्सला सुद्धा त्यांच्या ओपीडी चालू ठेवण्याकरिता तसे निर्देश आहेत। आणि कोणाची गैरसोय होऊ नये रुग्णांची वगैरे म्हणून स्पष्ट निर्देश दिले आहेत। तर शासनाच्या सुद्धा स्पष्ट सूचना आहेत, जिल्हाधिकारी महोदयाने सुद्धा त्या बाबतीत पत्र सुद्धा दिलेलं आहे की सगळ्या प्रायव्हेट डॉक्टर्सनी आपली ओपीडी चालू ठेवावी। त्यांच्या अनुषंगाने जे काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत की जे काही डिस्टन्सिंग आहे किंवा जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते फॉलो करून त्या पेशंट्सला त्यांनी तपासलं पाहिजे।
आणि सर, तरीही कुणी या पद्धतीने वागत असेल तर त्यांच्यावरती कारवाई होणार, तो कुठल्या प्रकारची एक कारवाई होईल?
निश्चितच आता त्याच्यात जी काही कार्यामध्ये तरतूद असेल त्या पद्धतीने कुठल्या जर काही तक्रारी जर प्राप्त झाल्या तर त्याची शहानिशा होईल। जिल्हाधिकारी महोदय स्वतः त्याच्यामध्ये निर्णय घेतील आणि निश्चितच कारवाई त्याच्यात होईल।
एक्झॅक्टली, यांच्यावरती कारवाई होणारच आहे आणि जे काही लॉज नुसार आहे किंवा जे काही आदेशानुसार आहे त्या गोष्टी केल्या जातील। बाकी भरपूर जे काही आहेत गोष्टी त्या आपल्याला सांगितल्या जात आहेत आणि आपल्याला तितकंच फॉलो करायचं आहे। एम एच 935 मध्ये महक तुमच्यासोबत आहेत। आज रेड इंडीज मध्ये इंडी सॉन्ग तुम्ही एन्जॉय करता आहात। बस रेड एफ एम जो कहता है की 21 दिन स्टे इन, इतना आपको फॉलो करना है। स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो।